どこまで行ったかどうか。
हेलो गुड आफ्टरनून सर, परांजपे स्कीम मधून वैभव बोलतोय. हां सर, परांजपे स्कीमचा एक इव्हेंट झाला होता आमचा, ऑप्शन्स अनलिमिटेड नावाचा, ज्याच्यामध्ये प्रॉपर्टीज रिलेटेड. तर त्याच्यामध्ये आम्ही सर वेगवेगळे ऑफर्स आणि डिस्काउंट दिले होते. 7-8 आणि 9 फेब्रुवारी इव्हेंट झाला होता सर. तर कॉल तुम्हाला यासाठी केलाय की ते ऑफर आणि डिस्काउंट आम्ही संडे पर्यंत एक्सटेंड केले आहे. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या फ्लॅट मध्ये वगैरे इंटरेस्ट असेल तर तुम्ही आमची साईट व्हिजिट करू शकता, तिथे तुम्हाला ते ऑफर आणि डिस्काउंट मिळेल. ओके, उद्या का? ओके सर, साईट मॅनेजरला वगैरे कॉल केला होता तुम्ही? ओके, हां हां, सेल्स हेड एक मिनिट. हो का? फ्लाईट मॅनेजर जे आहेत ना, तुम्ही ट्रॅव्हलला होता ना, ट्रॅव्हलचे मॅनेजर अशोक पाटील सर आहे. अजून आदित्य सक्सेना सर. हा ओके 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 सर, तुम्ही उद्या साईट व्हिजिट करा, तुम्हाला काही म्हणजे इन्फॉर्मेशन हवी असेल तर आम्हाला फोन करा. अशोक पाटील, ठीक आहे सर, मी तुम्हाला हा त्यांचा नंबर पाठवतो. ठीक सर, हाच नंबर वरती ना तुमचं नाव कळू शकेल का सर? राहुल. ओके सर, ओके सर, मी पाठवतो तुम्हाला याच नंबरवरती. ओके सर, थँक्यू.